विविध भारती पुणे. विजयालक्ष्मी साळवी सादर करत आहे पुणे वृत्तांत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, अग्निशमन दल, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारगृह सेवांमधील 982 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातील 89 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातल्या 31 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदक तर 6 जणांना राष्ट्रपती पदक जाहीर झालं आहे. अन्य शौर्य पदकांमध्ये पोलीस सेवेतील 40, अग्निशमन सेवेसाठी 4, गृहरक्षक दलातील 3 आणि सुधारात्मक सेवेतील 5 कर्मचाऱ्यांना पदकं जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज पुण्यात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी आणि निवडणूक प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आलं. मतदानाचा अधिकार हा केवळ हक्क नसून ते प्रत्येक नागरिकाचं महत्वाचं कर्तव्य आहे. युवकांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन लोकशाही मूल्यांची जपणूक करावी असं आवाहन अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी यावेळी केलं. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात चित्र प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. पुणे इंटरनॅशनल स्कूलमध्ये युवा नेत्या रेणुका चलवादी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या हक्काचा नागरिकांनी योग्य आणि जबाबदारीनं वापर केला तर निश्चितच योग्य प्रतिनिधी निवडून येऊ शकतात आणि त्यातून लोकशाही अधिक बळकट होईल असं प्रतिपादन रेणुका चलवादी यांनी केलं. पुण्यातील एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महानगरपालिका निवडणुकीमध्ये बिनविरोध सदस्य निवडून आल्याबद्दल निषेध नोंदवण्यात आला. राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान यंत्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकींसाठी पुणे जिल्ह्यात 3,605 मतदान केंद्र आहेत. यासाठी 14,000 अधिक मतदान यंत्र उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. महापालिका निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता मतदान यंत्र आणि कंट्रोल युनिट बंद पडल्यानंतर तातडीनं नवीन यंत्र बदलण्यासाठी 4 पट जास्त यंत्र उपलब्ध करून देण्यात आली असल्याचं उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी सांगितलं. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 29 महत्वाच्या सेवा पूर्णपणे ऑनलाईन केल्या आहेत. या सेवांसाठी कोणताही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही असं परिपत्रक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ योगेश म्हसे यांनी जारी केलं आहे. त्यामुळे दाखले, परवानग्या आणि प्रमाणपत्रांसाठी आता नागरिकांना कार्यालयांचे हेलपाटे मारण्याची गरज उरलेली नाही. पुण्यात पार पडलेल्या MSO क्रीडा करंडक 2026 या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचं सर्वसाधारण विजेतेपद कळंबोली इथल्या MSO ज्ञान मंदिर या शाळेनं पटकावलं. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा वर्धिनी आणि बालशिक्षण मंदिर प्रशालेनं प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या स्पर्धेचं हे 14वं वर्ष होतं. क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते स्पर्धेचं बक्षीस वितरण झालं. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी अशा स्पर्धा महत्वाच्या आहेत असं तेजल हसबनीस यावेळी म्हणाल्या. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह विविध राज्यातून 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आवक वाढल्यानं बटाटा, लसूण, शेवगा आणि टोमॅटोचे भाव उतरले. बहुतांश पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत. फळबाजारात डाळिंब, मोसंबी, पेरू, बोर आणि लिंबांच्या भावात वाढ झाली. रथसप्तमी आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज फुल बाजारात मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक झाली. मागणी वाढली जवळपास सर्वच फुलांचे भाव वधारले आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रावेत परिसरात जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम आज केलं जात आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील अनेक भागांमध्ये आज संध्याकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. उद्याही कमी दाबानं पाणी पुरवठा होऊ शकतो असं शहर सहअभियंता अजय सूर्यवंशी यांनी कळवलं आहे. पुणे रेल्वे स्थानकात येणारी हुजूर साहेब नांदेड पुणे एक्सप्रेस आता पुण्याऐवजी हडपसर रेल्वे स्थानकावर येणार आहे. उद्यापासून ही गाडी पुणे स्थानकातून हडपसर स्थानकात स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज किमान तापमान 13.2 अंश तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या कमाल तापमानात किंचित वाढ होईल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.